भाग दहावा, दहा आज्ञा, निर्गम याचा विसावा अध्याय, 1 ते 17 वचन। परमेश्वराने जे नियम दिनात मोशाला ते सगळा चांगला होता। जो कोणी नियमाना पालन करा त्याला परमेश्वर आशीर्वादित करा। ये परमेश्वराना नियम आहात। आम्ही फक्त एकाच देवावर म्हणजे परमेश्वरावर प्रेम करून, कारण तो आमना निर्माण करता आहा, आम्ही त्यांनी पूजे करून त्यांना आज्ञा पाळून, कारण कासानी मूर्ती बनवीन पाया पडणार नाही। परमेश्वराने नाव मान महिमा आहा, मनापासून गौरव देऊन हप्त्यातून एकदा विश्राम दिवस पाळून परमेश्वराने पूजा करून मुलाबाळाला चांगला सरकार आस बासना आदर करतील, हत्या नाही करणार, व्यभिचार नाही करणार, खोटं नाही बोलणार, दुसऱ्याला धोका नाही देणार, चोरी नाही करणार, दुसरे वस्तूंनी लालच नाही धरणार।